चवघ्या आम्ही बहिणी, आम्ही एकाय चालणीच्या, आम्ही एकाय बोलणीच्या, चाट्याना चाटी बोलवली की कुणाया मालणीच्या. चवघ्या आम्ही बहिणी चारी पेटाच्या चारी खेडा, चारी खेड्याच्या चारी पेटा, मध्ये सासर किल्ला मोठा. सासर वसा म्हणजे तिथं आपलं नाही कोणी, तिथं जोडावी माया बहिणी. सासर योग वस सासूबाईनी नाही केला, भांगाचा योग केस नाही वाकडा जाऊ दिला. सासर योग वस नका करू सा सासूबाई, तुमच्या पोटीच्या पुत्रापायी पर घरचे आलो जाई. काळानी काळानी चंद्र काळ हो का नेसाव रंगासाठी, सुनचा अवकाळपण हे का सोसाव लेखासाठी. सासूनी सासऱ्याचा उंच देवारा कुलपाचा, आवश्या भरतारांचा हात पोचला भगताचा. इरिल ग गावश्यार आई चावडी काचयाची, देव समिंदा देवायाची आई बैठक बसायची. हिरिल ग गावश्यार आई पाण्याच्या डमकात, आई ज्योतिबा मंगबाई आई फुलाच्या झबक्यात.
भावाला चंद्रकळा मागायची ते सांगितलं नाही कोणी. भावाला चंद्रकळा मागायची, भाऊ जयनी, भाऊ जयनी, भाऊ जय मोठ मोठी.